नमस्कार मित्रांनो, मी भुवलानीकरिता योगेश आणि आमचा आजचा विषय आहे जातीय जनगणनेतून वंचिताला हक मिळेल का। भारतात प्रथमच 1931 मध्ये ब्रिटिश सरकारने जातीय जनगणना केली होती आणि त्यांच्या आधारावर आजपर्यंत जातीय आरक्षण दिलेले जात आहे। आधुनिक स्वतंत्र भारतात सामाजिक आर्थिक आणि लोकसंख्या शोधण्यासाठी अनेक वेळा जनगणना करण्यात आली, मात्र जातीयच्या आधारावर नागरिकांनी मोजणी आजपर्यंत झालेली नाही। आज आमच्यासोबत महाराष्ट्र विद्यापीठ पुणेचे पूर्व सर जुळलेले आहे डॉक्टर विकास देशपांडे सर। सर, मोबाईल आणि करता आपलं हार्दिक स्वागत आहे सर।
धन्यवाद
सर।
असं मी थोडक्यात अगदी सांगतो
सर,
मला विषय साधारण तुमच्या बोलण्यावरून ध्यानात आला। थोडक्यात असं आहे की अगदी इंग्रज भारतात आल्यापासून विशिष्ट ज्या माग पडलेल्या ज्या जाती आहेत त्यांच्यासाठी काहीतरी विशेष तरतूद केली पाहिजे असा विचार सुरू आहे। इट्स ऑनगोइंग प्रोसेस। सुरुवातीला राज्यघटना झाली त्यावेळी एक शेड्यूल कास्ट म्हणायचं, शेड्यूल म्हणजे एक प्रकारची यादी। त्यांनी अशी यादी केली की चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये जे सगळ्यात खालच्या पातळीवर आहेत, एक सामाजिक दृष्ट्या ज्यांना मागासलेलं समजलं जातं, आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या मागासलेलं समजलं जातं, त्यांच्यासाठी काहीतरी लोककल्याणकारी तरतूद केली पाहिजे। त्या अंतर्गत त्यांना काही विधानमंडळ आहेत त्याच्यामध्ये जागा राखून ठेवल्या पाहिजेत त्यांच्यासाठी, किंवा नोकऱ्यांमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये जागा राखून ठेवल्या पाहिजेत असा तो विचार होता आणि तो नंतर राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आला। त्याच्यानंतर जो प्रयत्न झाला तो मंडल कमिशनच्या माध्यमातून झाला की जे ज्याला अन्य मागासवर्गीय म्हणण्यात आलं की जे मागासवर्गीय आधी शेड्यूलमध्ये समाविष्ट झालेले नव्हते पण ज्यांना काही अधिकार नव्यानं देण्याची गरज होती, मग ते नोकऱ्यांसंदर्भामध्ये असेल किंवा त्यांना एक त्यांचं समाजातलं स्थान जास्त प्रकर्षानं प्रस्थापित करण्यासाठी असेल, तर तो मंडल कमिशनने ज्या जाती शोधल्या त्या काही शे होत्या, सम हंड्रेड्स कास्ट वेर देअर ऑल ओव्हर इंडिया, ऑल ओव्हर इंडिया, नॉट जस्ट वन पर्टिक्युलर पार्ट लाईक बिहार और यूपी और महाराष्ट्र समथिंग, देर ऑल इंडिया। And that happened during when V.T. Singh announced it in the during his tenure. But that was actually implemented when Narasimha Rao came into power. And there onwards what has happened is ki he scheduled caste ani OBC yancha झाल्यानंतर सुद्धा अनेक अशा जाती देशात आहेत की ज्यांचे स्पेसिफिक त्या जातीशी निगडीत असे प्रश्न आहेत, त्यांना जे स्थान मिळायला पाहिजे समाजामध्ये ते मिळत नाहीये, तर अशा जाती कोणत्या आणि मग त्यांची गणना कशी करायची, तर जी आपण जो सेन्सस घेतो म्हणजे सगळे देशाची पॉप्युलेशन ज्यावेळी मोजतो त्याच वेळेला यांची यांच्या जवळ जाऊन त्यांचे काही स्पेसिफिक जे प्रश्न आहेत त्याची सोडवणूक करण्यासाठी आपल्याला निश्चित त्यांची हेडकाउंट करून उपयोग नाहीये, तर त्यांची जी समस्या आहेत, आर्थिक समस्या आहेत, सामाजिक समस्या आहेत, शैक्षणिक समस्या आहेत, यांच्यासाठी आपल्याला काही विशिष्ट प्रकारे काम करता येईल का, त्यांच्यासाठी काही विशिष्ट तरतूद करता येईल का, त्यांना काही सरकारी नोकऱ्यांमध्ये काही सहभागी करून घेता येईल का, कल्याणकारी योजनांमध्ये त्यांना समाविष्ट करून, हे जर आपल्याला स्पेसिफिकली करायचं असेल तर आपण त्या जातीची नेमकी संख्या किती, गणना किती आहे ते बघितलं पाहिजे असा हा विचार आहे. आणि हा जो विचार आहे हा स्वातंत्र्य चळवळीच्या आधीपासून किंवा राज्यघटना तयार करताना जो विचार झाला त्याच्याशी सुसंगतच हा विचार आहे.
तर का पाहता सर जातीगत जनगणनेतूनच सर सर वंचितांना हक मिळेल, हक्क सर मिळेल का सर जनगणना झाल्यानंतर?
हा मिळेल अशी आशा आहे, कारण आपला आधीचा अनुभव असा आहे की शेड्यूल कास्ट आणि ओबीसी यांना काही प्रमाणात हक्क मिळाले. तोच धागा पुढे पकडून हा जातीगत जनगणनेच्या या सगळ्या प्रक्रियेकडे मी पाहतो.
आणि सर तुम्ही पाहत असाल की सर जातीगत जनगणनामुळे सर प्रतिनिधित्व करण्याची जो योग्यता पाहता या जनगणनेपासूनच तर प्रतिनिधित्व करायची जो उपयोगिता आहे तर किती सर योग्य ठरेल सर?
एखाद्याला संधी मिळाल्याशिवाय त्याला योग्यता सिद्धही करता येत नाही. म्हणजे योग्यतेच असं आहे की फर्स्ट यू गेट अपॉर्च्युनिटी देन यू प्रूव्ह युअर मेटर युअर ॲबिलिटी. तर अनलेस यू गिव्ह द अपॉर्च्युनिटी हाऊ कॅन यू जज की हाऊ मच दे कॅनॉट डू ऑर व्हॉट दे कॅन डू.
सर माझ्या मत असं होतं की सर आता हाल ही मध्ये 2 ऑक्टोबर बापूची जयंतीच्या दिवसावर बिहारनं सर हे कार्य संपवलं आहे. तर सर हे कार्य एक रूपानं सर राज्याचं आहे की केंद्राचं आहे सर?
नाही, काही प्रमाणात आता काही राज्यांमध्ये आपण असं बघतो की फक्त जे केंद्राने दिलेलं आरक्षण आहे तेच चालू आहे. पण तमिळनाडू सारखी जी राज्य आहे त्याच्यात त्यांनी 50% जे सिलिंग आहे त्याच्यापेक्षाही जास्त आरक्षण दिलेलं आहे. तेव्हा अजून हा प्रश्न तसंच दोन्ही कडा आहे. म्हणजे केंद्र एक लिमिट घातलंय एकदा एका कोर्टाच्या ऑर्डरने की 50% वर देऊ नये. आता आपण देर आर सम स्टेट्स की ज्याच्यामध्ये म्हणजे सैनिकांच्या परिवारांना काही आरक्षण काही सवलती दिल्या जातात किंवा असे काही राज्यांमध्ये थोडस ती लिमिट क्रॉसही झालेली आहे दिसत आपल्याला. आपल्याला अशी काही आणि कसं आहे जॉब्स हे दोन्ही कडे तयार होतात, सरकारी पातळीवरही जॉब्स तयार होतात आणि खासगी क्षेत्रातही जॉब्स तयार होतात. तर प्रत्येक राज्यांना आपापल्या तिथल्या परिस्थितीनुसार काही धोरणात्मक निर्णय घेतलेले आहेत असं दिसून येतं.
सर बरेच लोक म्हणतात की कथेवर त्यांच्या वर्गातील सर लोकांच्या कब्जा आहे असे म्हटले जातात आणि संख्या कमी असल्यावरही सर संचालन करत आहे. सर काय वाटतंय सर आपल्याला?
नाही ते तो थोडासा आपल्याकडे जी ही सगळी जाती व्यवस्था आहे त्याचा परिणाम आहे. पण ब्रिटिश काळात आणि ब्रिटिश गेल्यानंतरही तो परिणाम साधारण धीरे धीरे कमी करण्याकडे कल आहे. तो टेंडन्सी इज नॉट द एक्सपँडिंग द दॅट एरिया बट लिमिटिंग दॅट एरिया टू अ पर्टिक्युलर पॉइंट.
हे होते आज आमच्यासोबत डॉक्टर विकास देशपांडे
प्राध्यापक
विकास देशपांडे सर ज्यांनी मोबाईल वाणीवर जातीगत जनगणनेमुळे वंचिताला हक मिळेल का ह्या विषयावर आपली प्रतिक्रिया आहे मोबाईल वाणी सोबत राबवली. सर मोबाईल वाणीवर समय दिला त्याच्याबद्दल लगेच आभार सर.
मी पण आपले आभार मानतो आणि माझा जो फोटो आहे